5000 वर्ष ज्यावेळी पूर्ण होतात या सृष्टी चक्रातले किंवा या कल्पवृक्षातले, तेव्हा या कल्पवृक्षाला खाली पडून एक नवीन वृक्ष तयार होणं आवश्यक असतं. जसं आपण पाहतो की आपल्या दाराशी आंब्याचं झाड आहे, खूप जुनं झाड आहे आणि आजपर्यंत आपण त्या झाडाचे गोड आंबे खात होतो. आता आपल्याला माहिती आहे की हे झाड आता जगणार नाहीये, हे झाड पडणार आहे किंवा हे झाड आता टिकणार नाहीये. तर अशा वेळेस आपण काय करतो, त्या झाडाची जी कोई आहे, त्या फळाची जी कोई आहे, आपण ते घेतो आणि दुसऱ्या ठिकाणी लावतो. हे झाड पडलं तरीही हरकत नाही, दुसरं झाड आपण उगवतो आणि परत आपण नवीन आंबे किंवा नवीन फळाचं आपण आनंद घेतो. त्याच पद्धतीने या कल्पवृक्षाची पण एक आयु मर्यादा आहे, 5000 वर्ष. आज 5000 वर्ष पूर्ण होण्यात आले, काही थोडीशीच वर्ष राहिले हा चक्र संपायला, किंवा आपण असं म्हणू की आता 5000 वर्षाचा हा चक्र समाप्तीवर आहे. कशावरून समजावं की 5000 वर्षाचा हा चक्र समाप्तीवर आहे, तर आपण पाहू शकू की या सृष्टीवर अनेक प्रकारचे जे काही धर्मयुद्ध किंवा अनेक प्रकारचे मतभेद चालू आहेत, त्याद्वारे निर्माण होणारे हे जे काही ग्रहयुद्ध आहे, सिव्हिल वार आहे, हे एका प्रकारे विनाशाची निशाणी आहे. विनाशाची दुसरी निशाणी आहे प्राकृतिक प्रकोप. अनेक प्रकारचे प्रकोप प्रकृतीचे होत आहे, ज्याच्यात असंख्य लोकांचे मृत्यू होत आहे आणि त्याशिवाय ॲटॉमिक मिसाईल्स हेही तयार झालेले आहे. हे सिद्ध करत आहे की ही सृष्टी आता जास्त काळ टिकणार नाहीये. या सृष्टीचा विनाश अवश्य होणारच आहे आणि त्याची लक्षणं, त्याची चिन्ह आज आपल्याला दिसत आहे. विनाश हे निश्चित आहे, परंतु विनाश होण्याच्या आधी ज्ञानस्वरूप परमात्मा जो या कल्पवृक्षाचा बीजरूप आहे, तो पुन्हा या सृष्टीवर अवतरित होतो. म्हणून तुम्हाला या चित्रात हे दाखवण्यात आलेलं आहे की वृक्ष जसाही पूर्ण झाला तर वरती तुम्हाला रशिया अमेरिका दोन मांजरीच्या रूपात दिसत आहे आणि त्यानंतर विनाशाचा एक रूप दिसतोय आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा इथं दिसत आहे की खोड आहे, मूळ आहे आणि खोड आहे, म्हणजे एक नवीन सृष्टीची स्थापना दिसत आहे. म्हणजे बीजरूप परमात्मा पुन्हा या सृष्टीवर येतात आणि नवीन सृष्टीची स्थापना करतात. म्हणजेच की 5000 वर्षाचा एक चक्र समाप्त होऊन हा दुसरा चक्र सुरू होत असतो. कल्पवृक्ष 5000 वर्षाचा आहे. आता या कल्पवृक्षात आपण एका बाजूला ही पाहत आहोत की माळ आहे आणि त्याच्यात भारत देश दाखवण्यात आलेला आहे आणि काही भगिनी दाखवण्यात आलेली आहे आणि त्याच्यात लिहिलेलं आहे वंदे मातरम. आता याचं काय आध्यात्मिक रहस्य आहे? बघा, माळ फिरण्याची एक पद्धत आपण हिंदू धर्मातही पाहतो, ख्रिश्चन धर्मातही पाहतो किंवा मुसलमान धर्मातही पाहतो, कुठल्याही धर्मात, सिख धर्मातही आहे. माळ जपण्याची एक प्रथा आहे. माळ जपणं म्हणजे काय आहे? माळ का जपली जाते किंवा कोणाचीही माळ जपली जाते? आपण पाहतो की या माळाला वैजयंती माळा असं म्हणण्यात येतं. लक्षपूर्वक तुम्ही पाहिलात तर ही माळ अशी आहे की वर एक फूल आहे, त्यानंतर दोन असे जॉईंट दाणे आहे ज्याला मेरुदाना असं म्हणण्यात येतं आणि त्यानंतर 108 ची दाणे असतात किंवा मणी असतात आणि मग ती पूर्ण एक माळ तयार होते आणि त्या मणींना हातात धरून आपण जप करत असतो. याचं आध्यात्मिक रहस्य असं आहे की फूल म्हणजे परमात्मा, परमात्म्याचं प्रतीक ते आहे आणि दोन जॉईंट दाणे जे आहे ज्याला आपण मेरुदाना म्हणतो, ते मेरुदाना म्हणजे आदिदेव ब्रह्मा आणि आदिदेव सरस्वती, किंवा आपण ॲडम इव म्हणू शकू किंवा आदम देवी म्हणू शकू. म्हणजे जे आदिदेव आहे आणि आदिदेवी आहे त्यांचं ते चिन्ह आहे आणि त्यानंतर परमात्मा जे आदिदेव आणि आदिदेवी द्वारा आपल्याला ज्ञान देतात, त्या ज्ञानाला जीवनात धारण करणारे जे आत्मे आहे, ते ज्ञानाला जीवनात धारण करून विकारांवर विजय मिळवतात आणि म्हणून ते वैजयंती माळेत फिरवले जातात आणि त्यांचं गायन होत असतं. हे अशी आत्मी आहे ज्यांनी विकारांवर विजय मिळवलेला आहे. हे अशी आत्मी आहे ज्यांनी आपल्या कर्मेंद्रियांवर विजय मिळवलेला आहे. हे अशी आत्मी आहे ज्यांनी संपूर्ण सृष्टीवर राज्य केलेलं आहे. आणि म्हणून त्यांचं गायन मग त्या मणीत दाखवण्यात आलेलं आहे आणि वैजयंती माला दाखवण्यात आलेली आहे. हे विजयी रत्न आत्मी आहे ज्यांचं गायन प्रत्येक धर्मात केला जातो. म्हणजे हे असे आत्मे आहे जे धर्म, जाती, प्रांत, देश, कुळ या सगळ्या गोष्टीतून उपराम होऊन आपण एक परमात्म्याचे मुलं आहोत आणि परमात्म्याच्या श्रीमतावर चालून त्यांनी आपलं जीवन धन्य, शुद्ध आणि पवित्र बनवलेलं आहे. त्यांचं गायन या पद्धतीने वैजयंती मालामध्ये होत असते. परमपिता शिव परमात्मा जे सर्वात्म्यांचे पिता आहे, ज्यावेळेस ते या सृष्टीवर अवतरित होतात तर आधी ते ज्ञान अमृताचा कलश माता आणि भगिनींच्या डोक्यावर ठेवतात आणि म्हणतात वंदे मातरम. म्हणजे मातांना ते वंदना करतात. आजपर्यंत माता भगिनींची किती अवहेलना करण्यात आली, किती त्यांची निंदा करण्यात आली, किती त्यांचा अपमान करण्यात आला, त्यांना पायाची जुती असं म्हणण्यात आलं, सर्पणी असं म्हणण्यात आलं, नरकाचं द्वार आहे असं म्हणण्यात आलं. आणि या पद्धतीने सतत तिच्यावर अत्याचार, बलात्कार, पाप हे घडत राहिले. परंतु परमपिता परमात्म्याने, शिव बाबाने पाहिलं की विश्व परिवर्तनासाठी ही जी दुनिया आज अत्याचारी, भ्रष्टाचारी, पापाचारी बनलेली आहे, या दुनियेला परिवर्तन करण्यासाठी मला काही गुणांची आवश्यकता आहे. ते गुण फक्त माता आणि भगिनींमध्येच आहे. ते गुण म्हणजे नम्रता, धैर्यता, मधुरता, हर्षित मुक्ता, सहनशीलता हे असे गुण आहे जे आज आपण माता आणि भगिनींमध्ये पाहू शकतो. हे गुण बेशक भाईंमध्ये किंवा पुरुषांमध्ये असले तरीही या गुणांची मात्रा माता आणि भगिनींमध्ये जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतं. थोडक्यात उदाहरण तुम्ही विचार करा की उदाहरण आहे की ज्यावेळेस एक बाळ कुठंतरी चुकत असतो तर आई त्याला समजून सांगते की बाळा असं करू नको, हे चांगलं नाही, चुकू नको. दुसऱ्यांदा परत त्याच्याकडून चूक झाली तर थोड्याशा मोठ्या आवाजात ती बोलते की तुला सांगितलं होतं सारखं चुकणं हे योग्य नाही. परत ती त्याला थोड्याशा मोठ्या आवाजात समजून सांगते. तिसऱ्यांदा परत तो चुकला तर आईचं एकच म्हणणं असतं, येऊ दे तुझ्या बाबाला, सांगते तुझं नाव. आणि बाबाचं नाव ऐकल्याबरोबर तो घाबरतो. कारण दोन तीन वेळा तो आईला घाबरला नाही, परंतु ज्यावेळेस बाबांचं नाव किंवा वडिलांचं नाव घेतला गेला तर त्या ठिकाणी तो घाबरला. कारण त्याला माहिती आहे की आई माझं कितीही चुका सहन करू शकते किंवा कितीही मला ती सहन करून समजून सांगू शकते, परंतु बाबा मला अजिबात सहन करणार नाही आणि माझी चूक त्यांना कळाल्याबरोबर ते मला मारल्याशिवाय किंवा शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. आणि तिथे तो लगेच घाबरतो. म्हणजे आजच्या संसारिक दुनियेत पण जी काही घटना घडत आहे याच्यावरून आपण शिकू शकतो किंवा आपण पाहू शकतो की माता भगिनींमध्ये किती सहन करण्याची शक्ती आहे, परंतु ती शक्ती आपल्याला कुठंतरी पुरुष मंडळीत कमी जाणवत असते. किंवा नम्रता, धैर्यता, मधुरता, हर्षित मुखता. आज समजा घरात कितीही पाहुणे आले तरी हसत खेळत स्त्री आपल्या घरातले सगळी कामं करणार आणि त्याचबरोबर ती पाहुण्यांना पण पाहणार आणि त्यांच्याकडेही लक्ष देणार, पाहुणचार करणार, सगळं करणार. सगळं झाल्यानंतर पुरुष मंडळी तर खाऊन पिऊन पटकन झोपणार, परंतु स्त्री अशी असते की मागे उरलेले जे काम आहे ते पण कामं ती हसत खेळत करत असते. कधी ती आपल्या चेहऱ्यावर दाखवत नाही की मी किती करत आहे किंवा याच्या मोबदल्यातला मला तुम्ही मला काहीतरी द्यायला हवंय, कधी ती अपेक्षा ठेवत नाही. जितकी एक स्त्री निस्वार्थपणे सेवा करत आहे, आज आपण पाहतो की ती सेवा दुसऱ्यांकडून होत नाही. सांगायचं तात्पर्य की हे जे गुण आहे, ही जी विशेषता आहे, या गुणांना, या विशेषतेला ज्यावेळेस आपण पॉझिटिव्ह रीतीने घेऊ तेव्हा आपल्याला कळेल की खरंच स्त्री किती मेहनत करणारी, किती कष्ट घेणारी आणि किती सुंदर पद्धतीने ती फक्त या एका घराला नाही तर संपूर्ण संसाराला चालवत आहे. आणि परमात्म्याची नजर ज्यावेळेस या सृष्टीच्या परिवर्तनासाठी सृष्टीवर पडते तेव्हा आधी नजर त्यांची माता आणि भगिनींवर पडते आणि तेव्हा त्यांना संकल्प निर्माण होतो की ज्ञान अमृतचा कलश मला माता आणि भगिनींना द्यायचा आहे. तेव्हाच या विश्वाचा ढाचा बदलू शकणार आहे. तेव्हा सर्वप्रथम परमेश्वराने उच्चारलेलं शब्द आहे वंदे मातरम. म्हणजे भारत माता भारतात राहणारे जे माता आहे त्यांना मी वंदना करतो. विचार करा, स्वयं परमात्मा ज्या मातानी भगिनींना वंदना करत आहे, तर अवश्य आहे की आपण सगळ्यांनी आज या भारतात राहणारे प्रत्येक मातानी भगिनींना त्या दृष्टीने पाहायला पाहिजे, त्या उच्च स्वरूपात पाहायला पाहिजे, त्या उच्च दृष्टीने पाहायला पाहिजे आणि त्यांच्या पुढं आपण वंदनीय व्हायला पाहिजे. कारण की स्वयं परमात्माने वंदे मातरमचं उच्चारण केलेलं आहे. तर या पद्धतीने आपण पाहिलं की विजय माला काय आहे किंवा वैजयंती माला काय आहे, जे परमेश्वराच्या श्रीमतावर चालून विजयी बनले ते आहे वैजयंती माला मधले दाणे. या कल्पवृक्षाला उलटं वृक्ष असंही म्हणण्यात आलेलं आहे. शास्त्रांमध्ये तर या वृक्षाला उलटं वृक्ष असं म्हणण्यात आलं. उलटं वृक्ष का म्हणण्यात आलं? कारण असं आहे की परमात्मा हा बीजरूप आहे. परंतु बीजरूप सर्वश्रेष्ठ परमात्म्याला खाली कसं दाखवणार, त्यासाठी शास्त्रवादींनी पूर्णतः या वृक्षाला उलटच केलेलं आहे. ज्यामुळे हे सिद्ध होतं की परमात्मा या कल्पवृक्षाचा बीजरूप आहे आणि त्याचबरोबर तो सर्वोच्च आहे, सर्वश्रेष्ठ आहे, त्याचं राहण्याचं ठिकाण उंच आहे. ज्यासाठी आपण म्हणतो उंचा तेरा नाम, उंचा तेरा धाम, उंचा तेरा हर काम, उंची ती उंचा भगवान, हे जी आपण महिमा ईश्वराची करतो, तर याद्वारे स्पष्ट होत आहे की तो बीज स्वरूप पण आहे आणि त्याचबरोबर त्याचं राहण्याचं ठिकाण हे उंच आहे. म्हणून भक्ती मार्गात कल्पवृक्ष हा उलटा दाखवण्यात आलेला आहे. आता आपण महत्वाचं समजून घेऊ, ते म्हणजे सध्याचा चालणारा काळ कुठला. हो, आपण सर्वजण मान्य करू की सध्याचा हा जो काळ आहे हा कलयुग आहे, साहजिक आहे. कारण की ज्या त्या ठिकाणी आपल्याला कलह दिसत आहे, दुःख आहे, अशांती आहे, मारामारी आहे, संखराब आहे, तुझं माझं आहे, हे सगळं काही आपल्याला दिसत आहे. म्हणून आपण म्हणू कलयुग आहे. परंतु कलयुग पण किती काळ चालणार आहे? जसं आपण पाहतो की 24 तासात 4 पहर असतात, सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र. माहिती आहे, रात्र झाल्यानंतर दुसरा दिवस सुरू होणार. त्याच पद्धतीने कलयुगाला आपण ब्रह्माची रात्र असं म्हणतो. त्याप्रकारे तुम्हाला स्पष्ट करण्यात आलं होतं की सत्ययुग आणि त्रेतायुग हे आहे ब्रह्माचा दिवस आणि द्वापरयुग आणि कलयुग आहे ब्रह्माची रात्र. आपण सर्वजण कलयुगात आहोत. कोणाकडं कितीही ऐशो आराम असो, कितीही धन संपत्ती असो, कितीही मालमत्ता असो, कितीही बँक बॅलन्स असो, कितीही मोठे मोठे त्यांच्याकडे बिल्डिंगा असो, तरीही असं म्हणण्यात येणार नाही की हा स्वर्गात आहे. स्वर्गात या जगात कोणीही नाहीये. कारण की संपूर्ण ही सृष्टीच नर्क बनलेली आहे आणि कलयुग आहे. त्यामुळे कोणाकडं कितीही असलं तरीही तो स्वर्गात नाहीये, तो नरकातच आहे. म्हणजे आपण हे सर्वजण मान्य करतो की आपण आता कलयुगात आहोत, परंतु कधीतरी हे कलयुग पण संपणारच ना. एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देते, विचार करा तुम्ही याच्यावर की रात्रीचे 12:10 वर झाले, तुम्ही याला काय म्हणणार? रात्रीची वेळ म्हणणार की दिवसाची वेळ म्हणणार? ती वेळ कुठली आहे विचार करा. रात्रीचे 12:10 वर झाले, काय म्हणू आपण? रात्रीची वेळ म्हणणार की दिवसाची वेळ म्हणणार? अवश्य आपल्याला जाणवणार की रात्रीची पण वेळ नाही आणि दिवसाची पण वेळ नाही. रात्रीही म्हणू शकत नाही कारण की रात्रीचे 12 गेले, दुसरा दिवस सुरू झालाय, म्हणून आपण म्हणणार नाही की रात्र आहे. आपण दिवसही म्हणू शकत नाही कारण की बाहेर पूर्ण अंधार दिसतोय, तर आपण दिवस कसं म्हणणार? तर आपण असं म्हणतो की दुसरा दिवस सुरू झाला. किंवा काही जण असे असतात बघा, जसं 2:30, 3:30, 4:30, 4 उठतात, तर ते म्हणतात आम्ही पहाटे उठतो. पहाटची वेळ ती आहे ज्याला आपण रात्रीही म्हणत नाही तर दिवसही म्हणत नाही. पहाटची वेळ अशी आहे की रात्र संपत आहे आणि दिवस सुरू होत आहे. ते आपल्याला प्रतीक करून देत आहे किंवा ते पहाटची वेळ आपल्याला सांगत असते की रात्र आता लवकरच संपणार आहे आणि दिवस लवकरच येणार आहे. त्याच पद्धतीने आता सध्याचा जो युग चालू आहे, भले आपल्या डोळ्यासमोर कलयुग दिसत आहे, परंतु वास्तविक हा युग कलयुग नसून परिवर्तनशील युग चालू आहे, ज्याला पुरुषोत्तम संगम युग असं म्हणण्यात येतं. पुरुषोत्तम संगम युग म्हणजे काय? युग म्हणजे एक टाइम पिरियड. संगम म्हणजे ज्या ठिकाणी मिलन होत आहे किंवा ज्या ठिकाणी एकत्र येत आहे त्याला संगम असं म्हणण्यात येतं. दोन नदी ज्या ठिकाणी मिळत असतात आपण म्हणतो हा संगम होतोय नदींचा. ज्या ठिकाणी दोन तारे मिळत आहे आपण म्हणतो संगम होतोय. त्याच पद्धतीने दोन युगांचा मिलन त्यालाही संगम म्हणण्यात येतं आणि आत्म्यांचं परमात्म्याशी मिलन यालाही संगम म्हणण्यात येतं. सध्याचा जो युग चालू आहे या युगाला पुरुषोत्तम संगम युग या कारणाने म्हणण्यात येतं. तीन कारण आहे, लक्षात घ्या. कलियुगाचा अंत आणि सत्ययुगाची सुरुवात या पद्धतीने दोन युगाचा संगम होत आहे म्हणून या युगाला संगम युग असं म्हणण्यात येतं. या युगाला संगम युग या कारणानेही म्हणण्यात येतं कारण की आत्म्यांचं परमात्म्याशी या टाइम पिरियड मध्येच मिलन होत असतो म्हणून या युगाला संगम युग असंही म्हणण्यात येतं. पण या संगम युगाला पुरुषोत्तम संगम युग या कारणाने म्हणण्यात येतं कारण की संपूर्ण 5000 वर्षाचा एक कल्प समाप्त होऊन दुसरा कल्प सुरू होणार असतो म्हणजे दोन कल्पाचा संगम म्हणजेच हा पुरुषोत्तम संगम युग.